ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेत आहोत. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे आज निधन झाले. अभिनेत्री सुलोचना यांचा अल्प परिचय. जन्म 30 जुलै 1928 कोल्हापूरजवळील खडक लाट गावी. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाट. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 1943 साली त्यांनी चित्रपटसृष्टीतील पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. भालजी पेंढारकर यांचे त्यांनी भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण सुलोचना असे केलं. हेच नाव त्यांनी पुढे चित्रपटसृष्टीत रूढ झाले. चित्रकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात भरपूर वाचन करून संस्कृत श्लोक पठण करून त्यांनी शुद्ध मराठी नागरी भाषा आत्मसात केली. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुलोचना यांना चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान होते. त्यांच्या आईवडिलांचे अकाली निधन झाल्याने बनुबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी 1943 मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्सच्या चिमुकला संसार या चित्रपटातून वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 1946 ते 1961 या काळात सासुरवास, 1946 वहिनींच्या बांगड्या, 1953 मीठ भाकर सांगते ऐका 1959 तर लक्ष्मी आली घरा मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळाली होती. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजूबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सुलोचना दीदी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 1943 हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले होते. बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात त्यांनी साकारलेली संवेदनशील आईची भूमिका बरीच गाजली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका ताकदीने साकारली. एक चरित्र अभिनेत्री म्हणूनही त्यांनी आपली छाप सोडली. देव, आनंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आदी सुपरस्टार अभिनेत्यांच्या आईची ऑनस्क्रीन भूमिका साकारली होती. देवानंद यांची भूमिका असलेल्या बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्यात. यामध्ये जब प्यार किसी से होता है, प्यार मोहब्बत, दुनिया, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, वॉरंट अशा जोशीला आदी चित्रपटांचा समावेश आहे. राजेश खन्ना यांच्या दिल दौलत दुनिया, बहारो के सपने, डोली, कटी पतंग, मेरे जीवन साथी, प्रेमनगर, आक्रमण, भोला भला यांचा समावेश आहे. त्याग, आशिक हो बहरो का आणि अधिकार आदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. तर हिरा, झुला, एक फूल चार काटे, सुजाता, मेहरबान, चिराग, भाई बहन, रेशमा और शेरा आदी चित्रपटांमध्ये त्यांनी सुनील दत्त यांच्यासोबत भूमिका साकारली. महाराष्ट्र भूषण, व्ही शांताराम पुरस्कार यांसह अनेक मान सन्मान मिळालेल्या सुलोचना यांना भारत सरकारने 1999 पद्मश्री किताबानेही गौरवले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी लेखक पत्रकार इसाक मुजावर यांनी चित्रमाऊली हे पुस्तक लिहिले आहे. सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा प्रकारे आपण सुलोचना दीदी यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.